सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर है महक आपके साथ। हो गया है टिकटॉक बैन और बहुत सारे टिकटॉक लवर्स जो है ना वो अब हो गए हैं बोर। पण आता हे जे टिकटॉक आहे हे बॅन झालंय आणि टिकटॉकवरती फेमस होणारा जो गणेश पडताडे आहे तो आज आपल्यासोबत आहे। हाय गणेश, पुन्हा एकदा आपण इकडे बोलतोय आणि मला सांग की हे टिकटॉक ॲज प्लॅटफॉर्म म्हणून तुझं काय ओपिनियन आहे या बाबतीमध्ये की ते खरंच एक प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करतं का?
हा म्हणजे मुळात नाण्याला दोन बाजू असतात आपण पूर्वीपासून असे ऐकत आलेलो आहे। तर हे सोशल मीडिया आहे, टिकटॉक एक सोशल मीडियामध्ये येतो आणि सोशल मीडिया अनकंट्रोल मीडिया आहे, त्यामुळे जेवढं चांगलं तुम्हाला भेटतं तर तेवढंच वाईटही तुम्हाला त्याच्या माध्यमातून भेटत असतं आणि ते आपल्याला फसवायची ताकद आपल्याकडे असली पाहिजे। कारण की एखादा हिरा जर सापडायचा असेल तर त्याला कित्येक मोठी खाण आपल्याला हे करावी लागते, खोदावी लागते, त्यावेळेस त्याचा जन्म होत असतो। म्हणजे मुळात हे चांगल्या वाईट या सगळ्या गोष्टी मिक्स असतात आणि त्याच्या माध्यमातून हे सगळं होत असतं। पण एक ग्रामीण कलाकार असेल किंवा त्याला कुठंतरी जाऊन स्टेज मिळणं हे शक्यच नाही मुळात जर पाहिलं तर। आता माझंच उदाहरण जर घेतलं तर सर्वसामान्य शेतकऱ्याचं पोरग आहे, फार तर फार गावामधल्या स्टेजवरती किंवा एखाद्या गॅदरिंगच्या स्टेजवरती याच्या पलीकडे मी कुठं जाणार हो। पण हे टिकटॉक हे एक असं माध्यम भेटलं की ज्यानं महाराष्ट्रभर मला जे बोलायचंय, मला जे व्यक्त व्हायचं तर ते मी झालो। आणि असं प्रत्येक गावामध्ये, आता प्रत्येक गावामध्ये एक हिरा किंवा चांगला कलाकार दडलेला आहे, त्या कलाकाराला एक चांगलं व्यासपीठ हे टिकटॉकच्या माध्यमातून भेटत चाललं होतं। तो स्वतःला व्यक्त होत होता किंवा स्वतःची जे काही कला आहे तर ते सादरीकरण करत होता। मग याच्या माध्यमात काही चुकीचेही व्हिडिओ कधी कधी एखादा युजर चुकीचे किंवा जे मनोरंजनाच्या माध्यमातून व्हिडिओ टाकले जात होते तर ते म्हणजे आपल्याला ते कधीतरी टाइमपास म्हणून वाटायला लागतं। पण या सगळ्यांच्या मध्ये जो काही चांगला युजर आहे किंवा चांगला कलाकार आहे तर त्याचं मरण कुठंतरी आलंय असं मला वाटतं।
थोडी देर के बाद लौटूंगी सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो।